मत्तय अध्याय सात।
तुमचा न्याय होऊ नये म्हणून तुम्ही न्याय करू नका, कारण ज्या प्रकारचा तुम्ही न्याय कराल त्या प्रकारचा तुमचा न्याय होईल, आणि ज्या मापाने तुम्ही माप घालिता त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल। तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे, अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढ म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढावयास तुला स्पष्ट दिसेल। जे पवित्र ते कुत्र्यास घालू नका आणि आपली मोते डुकरांपुढे टाकू नका। टाकाल तर ती त्यास पायाखाली तुडवतील व उलटून तुम्हास फाडतील। मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हास उघडले जाईल। कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधितो त्याला सापडते व जो ठोकितो त्यास उघडले जाईल। आपल्या पुत्राने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल असा तुम्हामध्ये कोण मनुष्य आहे? यास्तव तुम्ही वाईट असता आपल्या मुलास चांगल्या देणग्या देण्याचे समजता, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल। याकरिता लोकांनी जसे तुम्हाबरोबर वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्याबरोबर वर्तन करा। कारण नियमशास्त्र व संदेष्टशास्त्र यांचं सार हेच आहे। अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे बहुत आहेत। जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकुचित आहे आणि ज्यास तू सापडतो ते थोडके आहेत। खोट्या संदेष्ट्यांविषयी जपा, ते मेंढरांच्या वेषाने तुम्हाकडे येतात तरी अंतरी क्रूर लांडगेच आहेत। तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यास ओळखाल। काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते आणि वाईट झाड वाईट फळ देते। चांगल्या झाडाला वाईट फळे येत नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळे येत नाहीत। जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकण्यात येते। यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यास ओळखाल। मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल। त्या दिवशी मला बहुत म्हणतील, प्रभूजी प्रभूजी, आम्ही तुमच्या नावाने संदेश दिला, तुमच्या नावाने भूते घालवली आणि तुमच्या नावाने बहुत अद्भुत कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्या स्पष्ट सांगेन की माझी तुमची कधीच ओळख नव्हती। अहो अधर्म करणाऱ्यांनो, मज पुढून निघून जा। यास्तव जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो कोणा एका शहाण्या मनुष्यासारखा ठरेल। त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला आणि त्या घरास लागला तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता। तसेच जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वर्तत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल। त्याने आपले घर वाळूवर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, उसळले आणि फारच जोरात पडले।
येशूने ही वचने समाप्त केल्यावर असे झाले की लोक समुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांच्या शास्त्रांप्रमाणे नव्हे तर अधिकार संपन्न असल्यासारखे त्यास शिकवित असे।